हरी 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 पृथ्वी चिया पैसारा माझी घडी न लगता धनुर्धरा एकेची उड्डाणे साता ही सागरा प्रदक्षिणा कीजे तया वही लिया गति मंता आतु पवनु तो मी पंडुसुतु शस्त्रधरा समस्ता माझी श्री राम तो मी जेने साकड लिया धर्माचे कैवारे आपण पया धनुष्य करुनी दुसरे विजय लक्ष्मीये एक मोहरे केले त्रेती पाठी उभे ठाकूनी सुवेळी प्रताप लंकेश्वराची सिसाळी गगनी उदो म्हणतया हस्तबळी दिधली भूता जेणे देवांचा मानू गिवसिला धर्मासी जीर्णोद्धारू केला सूर्यवंशी उदयला सूर्य जो का तो हाती येरू परजितया आतू रामचंद्र मी जानकी कांतू शस्त्रधरांमध्ये हातात धनुष्य घेतलेला एवढंच नव्हे आपण पया धनुष्य करूनी दुसरे धनुष्य हातात असणं आणि आपलं स्वतःच धनुष्य जणू आपण करावं असा असं सामर्थ्य असणारे श्री राम सीतापती मी दहाव्या अध्यायामध्ये भगवंतांनी विभूती सांगताना शस्त्रधरांमध्ये श्री राम मी अशी आपली विभूती सांगितली. आज पाडवा गुढी पाडवा भगवान श्री राम वनवास संपून अयोध्येला परत आले आणि अयोध्यावासियांनी गुढ्या उभारल्या तोरणं उभारली तो आजचा दिवस आहे. विजयादशमीच्या दिवशी रावणाचा वध केल्यानंतर 6 महिन्यांनी रामचंद्र अयोध्येत परत आले. श्रीलंकेची व्यवस्था निर्माण केली विभीषणाचा राज्याभिषेक केला आणि रामचंद्र परत आले. रामचंद्र जिथं जातील तिथं आनंद देत त्या त्या ठिकाणचं जीवन जणू स्वर्गमय करत असं गेले आणि रामचंद्र जेव्हा परत आले तेव्हा अयोध्येमध्ये देखील एक प्रकारे स्वर्गासम आनंदाचं असं वातावरण निर्माण झालं. रामचंद्र आणि भरत यांची भेट हा निरस बंधू प्रेमाचा नमुना म्हणून भारतवासी आजही त्याचे गोडवे गातात. आपला बंधू जो सत्यवचनी आहे आणि आपल्या वडिलांच्या वचनामध्ये अडकलेला आहे, म्हणून जो वनवासात गेला त्याचं सगळं राज्य मिळण्याची शक्यता असताना देखील त्याचा सेवक म्हणून त्याच्या राज्याची व्यवस्था दूर राहून अयोध्येच्या बाहेर राहून वनवाशासारखं राहून ज्यांनी पाहिली असा भरत. हे सर्व आदर्श आहेत. आणि ठराविक दिवशी जर तू परत आला नाहीस तर मी अग्निमध्ये प्रवेश करेन असं भरताने रामचंद्रांना सांगितलेलं होत. रामचंद्रांना अयोध्येमध्ये येण्याची त्या कारणाकरता घाई होती. स्वामीजी म्हणत असत, आत्मज्ञानी परिपूर्ण आपल्या अंतर्यामीच्या सुखामध्ये गढून गेलेले गंभीर मृदू स्वभावाचे कर्तव्य पालनामध्ये अत्यंत तत्पर असे राम आणि आपल्या बंधूला ईश्वर मानणारे, आपल्या बंधूंचं राज्य मोठ्या प्रेमाने सांभाळणारे, बंधू वनवासात आहेत म्हणून आपण अयोध्येच्या बाहेर वनवाशासारखं राहणारे असे भरत एकमेकांना भेटलेले असताना जे त्यांच्यामध्ये आलिंगन झालं, कोणीतरी चित्रकारांनी मला फोटो काढून चित्र काढून आणून दाखवावं असं म्हणत असत की ते कसं दिसलं असेल, रामचंद्रांच्या चेहऱ्यावर कसे भाव असतील आणि भरताच्या चेहऱ्यावर कसे भाव असतील. आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण जो विशेष कार्यक्रम करणार आहोत त्याच्यामध्ये सुरुवातीला रामचंद्रांचं वर्णन करणारे मनाचे श्लोक सद्भक्त अक्षय आणि मिहिर गरवारे म्हणणार आहेत. त्यानंतर एक सामूहिक भजन देखील होईल सद्भक्त हेमाताई राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसावा हे भजन आपल्याला सांगेल, आपण तिच्या मागोमाग म्हणणार आहोत. आणि त्याच्यानंतर आजच्या दिवशी आपण नामस्मरणाची एक अनुषंगिक साधना करणार आहोत. आपला कार्यक्रम आता सुरू होईल सद्भक्त अक्षय आणि मिहिर.
Jaya Jaya गणाधीश जो ईश सर्वागुणांसा मुरारंभारंभ तो निर्गुणाता नमो शारदा मूलचत्वार गमो पंथानंत या राघवाचा मना सज्जना हित माझे करावे रघुनायका दृढचित धरावे महाराज तो स्वामी वायुसुताचा जनाउद्धरी नाथ लोकत्रयाचा दीनानाथ हा राम को दंडधारी
उड़े देखता काल पोटी थरारी
मना वाक्य ने मस्त हे सत्य मानी
उपेक्षी कदा रामदासा अभिमानी
पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे बहे भक्तरी पुशिरी काम विवाजे पुरी वाहिली सर्वजने विमानी
उपेक्षी कदा रामदासा अभिमानी
महासंकटी सोडिले देवजेने
प्रतापे बहे आदरा सर्वगोये जयाते स्मरे शैलजा शूलपाणी नृपशी कदा रामदासाभिमानी अहल्या शिया हो राघवी मुक्त केली पदी लागता दिव्य होऊन गेली जया वर्णिता शिणली वेदवाणी
नृपेक्षी कदा रामदासाभिमानी वसे मेरु मांदारही सृष्टि लीला शशि सूर्य तारांगणी मेघमाया
चिरंजीव केले जनी दास दानी
नुमेशी कदा रामदासाभिमानी सदा सर्वदा देव सन्निध आहे कृपारूपणे अल्पधारिष्ट पाहे
सुखानंद आनंद कैवल्यदानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी
जगी होई जे धन्यया राम नामे
क्रिया भक्ति उपासना नित्य नेमे
उदासीनता तत्वता सार आहे
सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे
मना राम कल्पतरु कामधेनु निधे सार चिंतामणि कायवानु
जयाते नियोगे घड़े सर्वसत्ता तया साम्यता कायसी कोणता घनश्याम राम लावण्य रूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी करी संकटी सेवकाचा कुडावा
प्रभाते मनी राम चिंतित जावा बै आ गया राम को दंडधारी
महाकाल विक्राल तो ही थरारी
पुढ़े मानवा के करा कोण केवा
प्रभाते मनी राम चिंतित जावा
जयाचे निनामे महादोष जाती जयाचे निनामे गती पाविषति जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा प्रभाते मनीराम चिंतित भला राम विश्राम योगेश्वरांता जपूने मिला नेम गौरी हराता
स्वयनीव वीतापसी चंद्रमौळी तुम्हा सोडवी राम अंतकाळी
जगी धन्य तो राम सुखे निवाला कथाए कथा सर्वतल्लीन जाला
देहे भावना राम बोधे उडाली मनोवासना राम रूपी बुडाली
भजाया जनी पाहता राम एको
करी बाण एको मुखी शब्द एको
करी बाण एको मुखी शब्द एको क्रिया पाहता उद्धरे सर्व लोको
धरा जानकी नायकाचा विवेको
धरा जानकी नायकाचा विवेको
धरा जानकी नायकाचा विवेको जय
जय
रघुवीर
समर्थ हरि हरि खूब छान विश्वामित्रांनी राजा दशरथाकडे येऊन यज्ञामध्ये राक्षस विघ्न आणतात म्हणून त्याच्यावर उपाय करण्यासाठी रामचंद्रांना बरोबर द्यावं म्हणून सांगितलं. विश्वामित्रांचे त्याच्यामध्ये काही हेतू होते एक म्हणजे रामचंद्रांना भविष्यामध्ये जे महाघोर युद्ध करायचं होतं त्यासाठी त्यांना तयार करणं हा एक हेतू होता. राक्षसांचा संहार अथवा दुर्जनांचा संहार हे तुझं जीवित कार्य आहे हे रामचंद्रांच्या अंतःकरणावर ठसवायचं होतं. विश्वामित्रांचा अजून एक हेतू होता, तो म्हणजे रामचंद्रांचा विवाह. विश्वामित्रांच्या संमतीने रामचंद्रांनी शिवधनुष्य उचललं, त्याला प्रत्यंजा लावली. भक्त आणि त्या भक्ताची बाजू एकदा घ्यायची म्हटलं की त्यासाठी रामचंद्रांनी जे आवश्यक ते सर्व केलं. त्याकरता आणि अन्यायाला शिक्षा घडावी म्हणून त्यांनी सुग्रीवाकरता वालीचा वध केला. वालीने जेव्हा विचारलं की मी तुझा कोणताही अपराध केला नव्हता आणि मी तुझ्याशी युद्धही करत नव्हतो, तू माझ्यावर जो लपून बाण सोडलास, झाडा अडून मला तू मारलास, तेव्हा रामचंद्र म्हणाले मी अन्यायाच्या विरुद्ध धनुष्य उचललं. दुसरं म्हणजे अयोध्या ही महासत्ता आहे आणि आमच्या सत्तेच्या अंतर्गत सर्वजण येतात, त्यामुळे तुला शासन करण्याचा मला अधिकार आहे असं रामचंद्र वालीला म्हणाले. देवांचेही देव आदिनाथ शंकर हे रामचंद्रांचे उपासक होते. जया ते स्मरे शैलजा शूळ पाणी, भगवान शंकरांचा विषप्राशन केल्यानंतर झालेला दाह रामनामाने दूर झाला. रामचंद्रांच्या जीवनाचं वर्णन करताना हातात धनुष्य घेतलेल्या रामचंद्रांच्या पुढं काळ देखील चळाचळा कापतो असं समर्थ म्हणतात. दिनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळपोटी थरारी. रामचंद्र म्हणतील ते काळाला कर्ण भाग होत. रामचंद्रांचे उपकार समर्थांनी जे वर्णन केले ते म्हणजे रामचंद्रांच्या हातून झालेला अहिल्या शिळेचा उद्धार. अहिल्या शिळेचा उद्धार झाल्यामुळे अहिल्येला आपण शिळा ठरवली, अहिल्येपेक्षा आपण शिळा आहोत. विनोबा एका ठिकाणी म्हणतात की अयोध्येपासून श्रीलंकेपर्यंत जाताना रामचंद्रांच्या चरणांचा स्पर्श असंख्य दगडांना झाला, त्याच्यात अहिल्या शिळा तेवढी उद्धरली. दगड होऊन राहिलेली अहिल्या उद्धरून गेली. आपण ही रामचंद्रांच्या वाटेवर अहिल्येसारखं शिळाहून पडाव. अहिल्या शिळा आणि राम या न्यायाने आपल्या उद्धाराची आपण वाट पाहत राहावं असं ते म्हणतात. रामचंद्रांचं वर्णन ते सुखानंद आनंद कैवल्यदानी असं करतात. या रामचंद्रांचं गुणगान जितकं करू तितकं थोडं, आणि गुणगान करण्यामध्येच धन्यता मानणं हे साधक आपलं परम कर्तव्य मानत आलेले आहेत. हेमाताई अभंग सांगेल, राम गावा राम द्यावा.
राम गावा राम ध्यावा,
राम गावा राम ध्यावा,
राम गावा राम ध्यावा,
राम गावा राम ध्यावा.
राम जीविता विसावा,
राम जीविता विसावा,
राम जीविता विसावा,
राम जीविता विसावा,
राम गावा राम ध्यावा,
राम गावा राम ध्यावा,
राम गावा राम ध्यावा,
राम गावा राम
ध्यावा. कल्याणाचे जे कल्याण,
कल्याणाचे जे कल्याण,
कल्याणाचे जे कल्याण,
कल्याणाचे जे कल्याण,
रघुरायाचे गुण गान, रघुरायाचे गुण गान,
रघुरायाचे गुण गान,
राम गावा राम ध्यावा,
राम गावा राम ध्यावा,
राम जीविता विसावा,
राम जीविता विसावा,
राम गावा राम ध्यावा,
राम गावा राम ध्यावा.
मंगळाचे जे मंगळ,
मंगळाचे जे मंगळ,
मंगळाचे जे मंगळ,
मंगळाचे जे मंगळ,
राम कौशल्येचा बाळ, राम कौशल्येचा बाळ, राम गावा राम ध्यावा, राम जीविता विसावा, राम गावा राम ध्यावा, राम कैवल्याचा दानी,
राम
राम कैवल्या सदानि
राम कैवल्या सदानि
रामदास अभिमानि
रामदास अभिमानि
रामदास अभिमानि
रामदास अभिमानि
राम गावा राम ध्यावा
राम ध्यावा
राम जीविता विसावा
राम जीविता विसावा
राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा
राम
गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा
राम गावा
राम गावा राम ध्यावा
राम गावा राम ध्यावा
राम गावा राम ध्यावा
राम गावा
राम गावा राम ध्यावा
आपण थोडा वेळ नामस्मरण करणार आहोत. सर्वजण डोळे मिटून बसलेले आहेत. शांत स्तब्ध हृदयाकडे लक्ष निर्विचार हृदयाकडे लक्ष आणि विचार उठू द्यायचा नाही. हृदय राम भक्तीने भरलेलं आणि विचार उठू द्यायचा नाही. हृदयात राम भावना आणि विचाररहितता. नामस्मरणाच्या आधी आपण काही संकल्प करणार आहोत निर्विचार रामभक्तीमध्ये. जयाचे नियोगे समाधान बाणे तया लागी हे सर्व चांचल्य दीजे सगळी चंचलता ज्याच्या योगाने समाधान प्राप्त होतं त्याला अर्पण करून टाकली. आता मनाला चंचलता नाही. संकल्प करू सदा सर्वदा नाम वाचे वसोदे अहंता मनी पापिणी ते नसोदे. अहंता नाही देहाहंता नाही रामचंद्रांनी आपलं रक्षण करावं. आपण अनन्य असावं. अनन्य अस रक्षित असे छाप पाणी मना पावी जे सर्व ही सुख जेथे अति आदरे ठेवी जे लक्ष तेथे हृदयात रामचंद्रांना पाहायला सुरुवात करायची. पीतम वासो वसानम पीत वस्त्र परिधान केलेले नवकमल दल स्पर्धिनेत्रम प्रसन्नम नवीन उगवलेल्या कमलाशी स्पर्धा करणारे असं मुख ज्यांना लाभलेलं आहे असे असे प्रसन्न वामाम कारूढ सीता अशा राघवाच्या ठिकाणी मना सज्जना राघवी वस्ती की जे आपल्याला आता वस्ती करून राहायचंय हृदयात सगुण रामदर्शन श्री राम जय राम जय जय राम 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 जयाते स्मरे शैलजा शूलपाणी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. आपण रामाचे दासाभिमानी हो रामाचे दास हो आपले अभिमानी रामचंद्र असतील ज्यांची शंकर आराधना करतात असे रामचंद्र आराध्य दैवत आपल्या हृदयाच्या ठिकाणी. श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम। 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 दीनानाथ राम जे दीन आहेत त्यांचे नाथ असणारे रामचंद्र कोदंडधारी त्यांच्या संरक्षणाकरता ज्यांनी धनुष्य हातात घेतलेलं आहे असे अर्थात आपल्याकरता श्री राम जय राम जय जय राम। 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 महासंकटी सोडिले देव जेणे देवांना ज्यांनी महासंकटातून सोडवलं प्रतापे बळे आगळा सर्व गुणे श्री राम जय राम जय जय राम। 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 अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊन गेली। अहिल्या शिळेला रामचंद्रांचे पावन पद लागले आणि ती उद्धरून गेली. आपल्या शिळेला देखील रामचंद्रांचे पावन पद लागू देत. आपला देखील तसाच उद्धार होऊ देत. श्री राम जय राम जय जय राम 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 आपल्या हृदयाच्या ठिकाणी बघू घनश्याम हा राम लावण्य रूपी कंदर्प अगणित अमित छबी नव नील नीलद सुंदरम श्री राम जय राम जय जय राम 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 सदा सर्वदा देव सन्निध आहे कृपाळूपणे अल्पधारिष्ठ आहे सुखानंद आनंद कैवल्यदानी सुखानंद स्वरूप आनंद स्वरूप कैवल्याचं दान करणारे प्रभु सगुण रूपाने आपल्या हृदयात त्यांच्या दर्शनाने शांति। त्यांच्या स्मरणाने शांती, त्यांच्या अस्तित्वाने शांती, त्यांच्या दर्शनाने सुखानंद आनंद, त्यांच्या स्मरणाने सुखानंद आनंद, त्यांच्या अस्तित्वाने सुखानंद आनंद। हा सुखानंद आनंद हा भाव हृदयात भरून राहिलेला आता चिदाकाशापर्यंत जाऊ देत। रामचंद्रांची सगुण साकार मूर्ती आनंद रूप होऊन चिदाकाशातल्या सुखामध्ये लीन होऊन जाऊ दे। आता सगुण दर्शन हे निर्गुणामध्ये लीन झालं। त्याच्याऐवजी सुख स्वरूप केवळ आनंद स्वरूप कैवल्य स्वरूप निर्गुण श्रीराम चिदाकाशामध्ये भरून राहिलेला आहे। मना नाकळे नाढळे रूप ज्याचे, मनाला जे रूप कळत नाही आढळत नाही, दुजे वीण ते ध्यान सर्वोत्तमाचे चिदाकाशात। त्या सुखानंद आनंद कैवल्य दानी अशा परमात्म रूपाशी दुजे वीण अद्वैतानी चिदाकाशात एक रूपाचा। मस्तकाच्या पोकळीत लक्ष आहे, तिथं आनंद रूपाने राम भरून राहिलेला आहे आणि त्या रामाशी आपण एक रूप आहोत। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। नभे जाणता नेणता देवराणा, नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा, नभे दृश्य अदृश्य साक्षी थयाचा। श्रुती नेणती नेणती अंत त्याचा, श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। आपल्या चिदाकाशातल्या नभाचा अणू आणि रेणू रामानी भरलेला आहे। नभी वावरे जो अणुरेणू काही रिता ठावया राघवे वीण नाही। या पाहता पाहता तेच झाले, तेथे लक्ष आलक्ष सर्वही उडाले। जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे। तेथे तर्क संपर्क तोही नसाहे। अति गूढ ते दृढ तत्काळ सोपे। दुजे वीण जे खूण स्वामी प्रतापे। कळे आकळे रूप ते ज्ञान होता। तेथे आटली सर्व साक्षी अवस्था। मना उन्मनी शब्द कुंठी आहे। तो गे तो चितो राम सर्वत्र पाहे। आता मी फक्त एकटा नाम घेईन। तुम्ही या अनुभवामध्ये थांबून राहा। श्री राम जय राम जय जय राम। अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे। तेथे तर्क संपर्क तोही नसाहे। श्री राम जय राम जय जय राम। कळे आकळे रूप थे ज्ञान होता तेथे आटली सर्व साक्षी अवस्था मना उन्मनी शब्द कुंठी तराहे। श्री राम जय राम जय जय राम। कदा ओळखी माझी दुजे दिसे ना, मनी मानसी द्वैत काही वसेना। बहुता दिशा आपुली भेटी झाली, विदेहीपणे सर्व काया निवाली, हरि 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 अपले दोन्ही हात एकमेकांवर घासून आपल्या डोळ्याला गालाला स्पर्श करून डोळे उघडायला हरकत नाही। हरि 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 अच्छा गुढी पाडव्याचा हा समारंभ सण सकाळीच साजरा झाला, संपूर्ण झाला. हरी हरी. समर्थ म्हणतात, समाधाना ऐसे थोर नाही, नरदेह प्राप्त होत नाही पुन्हा पुन्हा. ते समाधान प्राप्त झालं की काम संपलं. हरी हरी. ही समाधानाची गुढी, भगवत प्रेमाची गुढी आपल्या अंतःकरणात अशा रीतीने उभारली गेली. आता बाहेरची गुढी उभारायची आहे. कदाचित कोणी गुढी उभारून आले असतील अथवा घरी गेल्यानंतर गुढी उभारतील, आणि तीही उभारणं आवश्यक आहे, कारण आज राम आले. पण आपल्या अंतःकरणात ते आधीच वस्ती करून राहिले. आता अयोध्येत येतील, आपण त्यांचं अधिक आनंदाने अधिक उत्साहाने स्वागत करूया. आजचा कार्यक्रम इथंच संपला. आता घरी जाऊन आपण गुढी उभारू. श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, गुलाबजाम, पुरी, काय जे जेवायचं असेल ते जेवू, पण त्याच्यापेक्षाही हा आनंद अधिक आहे. विषयात काही आनंद नाही, तो आनंद स्वामी कृपेने आपल्याला मिळाला. हरिओम तत्सत्. हरी हरी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर संत. हरि हरि हरि.
श्री राम, काही निवेदन करतो. प्रथम मंडळातर्फे गुरुपाडव्याच्या नवीन वर्षाच्या सर्व साधकांना हार्दिक शुभेच्छा. या गुढीपाडव्यानिमित्त आपण संकल्प करूया